आकाशवाणी पुणे. विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या 288 मतदारसंघात 7,995 उमेदवारांचे 10,905 अर्ज दाखल. आज होणार छाननी. अखेरच्या दिवशी शक्तीप्रदर्शन करत दिग्गज उमेदवारांचे अर्ज दाखल. उमेदवारी न मिळालेल्यांची कुठे बंडखोरी तर कुठे नाराजी. धनत्रयोदशी सर्वत्र उत्साहात साजरी. आरोग्याशी संबंधित विविध विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. ज्येष्ठ लेखिका समीक्षक प्राध्यापिका डॉ वीणा देव यांचं पुण्यात अल्पशा आजारानं निधन. आणि महिला क्रिकेटमध्ये न्यूझीलंड विरुद्धची मर्यादित षटकांची 3 सामन्यांची मालिका भारतानं 2-1 जिंकली. आता सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी राज्यातल्या विविध मतदारसंघांमध्ये अनेक दिग्गज उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. शक्तीप्रदर्शन करत आणि मिरवणुका काढत हे अर्ज दाखल करण्यात आल्यानं बहुतांश ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी उसळल्याचं दृश्य पाहायला मिळालं. राज्यातल्या विधानसभेच्या 288 मतदारसंघांच्या निवडणुकीकरता 7,995 उमेदवारांचे 10,905 अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. आज या सर्व अर्जांची छाननी होणार असून 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामाठी मतदारसंघातून तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोलीतून अर्ज दाखल केला. अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे हेमंत ओगले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून विद्यमान आमदार लहू कानडे यांना काँग्रेसनं उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीरामपूर मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सय्यद इम्तियाज जलील यांनी एमआयएम या पक्षाच्या वतीनं औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे शहर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल गोटे यांनी धुळ्याचे विद्यमान आमदार फारुख शाह यांनी एमआयएम पक्षाकडून तर सकल मराठा समाजाच्या वतीनं राजेंद्र काळे आणि विनोद जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर विधानसभेसाठी निशिकांत पाटील आणि तासगाव कवठे महांकाळ विधानसभेसाठी माजी खासदार संजय पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून पृथ्वीराज पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. मिरज विधानसभेसाठी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. मिलिंद देवरा यांनी वरळी मतदारसंघातून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. अकोला पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे साजिद खान तसंच वंचित बहुजन आघाडीकडून झीसन हुसेन यांनी अर्ज दाखल केला. दिंडोशीतून संजय निरुपम, महाडमधून भरत गोगावले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सातारा जिल्ह्यात वाई, कराड, कोरेगाव इथंही शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडी तसंच महायुतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत महायुतीतर्फे सावंतवाडीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनी महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक अर्ज दाखल केला. उमेदवारीसाठी इच्छुक पण संबंधित राजकीय पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेल्या काही उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विजय चौगुले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. या ठिकाणी महायुतीच्या वतीनं गणेश नाईक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं चौगुले यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पालघरमध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक श्रीनिवास वनगा यांनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली. काल संध्याकाळपासून ते बेपत्ता झाले असल्याचं आमच्या पालघरच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पोलीस वनगा यांचा शोध घेत आहेत. दरम्यान भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवलीतून माजी आमदार अतुल शहा यांनी मुंबादेवी तर घाटकोपर पूर्वमधून भाजपच्याच प्रकाश मेहता यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. पुण्यातही भारतीय जनता पार्टीला नाराज नेत्यांची समजूत काढावी लागली. वडगाव शेरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यानं नाराज झालेले जगदीश मुळीक कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज असलेले भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे तसंच पर्वती मतदारसंघातून इच्छुक असलेले श्रीनाथ भीमाले यांच्याशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नवाब मलिक यांनी मानखुर्द शिवाजीनगर इथून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र नंतर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म मिळाल्यानं आता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आयुर्वेदाला आधुनिक वैद्यकशास्त्राशी जोडल्यामुळे आरोग्य क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला असून आता आयुर्वेद क्षेत्रात नवं संशोधन होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. धन्वंतरी दिन आणि नवव्या आयुर्वेद दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आरोग्याशी संबंधित सुमारे 12,850 कोटी रुपयांच्या योजनांचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. ज्या देशाचे नागरिक निरोगी असतात त्या देशाची प्रगती वेगानं होते. प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर रोगाचं निदान, मोफत आणि स्वस्त उपचार, छोट्या शहरांमध्ये डॉक्टरांची कमतरता दूर करणं आणि आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाचा विस्तार हे आरोग्य धोरणाचे 5 स्तंभ केंद्र सरकारनं ठरवले आहेत असंही पंतप्रधानांनी सांगितलं. देशभरात दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी काल उत्साहानं साजरी करण्यात आली. याच दिवशी आयुर्वेद दिनही साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त काल वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी धन्वंतरीची पूजा केली. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातही काल राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यापीठ प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ भगवान धन्वंतरीचं कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेदातील नवोन्मेष अशी यावर्षीच्या धन्वंतरी दिनाची मध्यवर्ती संकल्पना होती. याबाबत अधिक माहिती देताना वैद्य नचिकेत वाचासुंदर म्हणाले,
आयुर्वेद दिवस हा प्रतिवर्षी श्री धन्वंतरी जयंती धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस या दिवशी साजरा करण्यात येतो. धन म्हणजे केवळ आर्थिक धन नव्हे तर विचारधन देखील. भारत देशाला आयुर्वेदाच्या रूपाने समृद्ध असा आरोग्यविषयक धनाचा वारसा लाभला आहे. त्याची आठवण जपणे म्हणजेच खरी धनतेरस. या वर्षीच्या आयुर्वेद दिनाचे विचारबीज आहे जागतिक आरोग्याकरिता आयुर्वेद शास्त्राचा नाविन्यपूर्ण उपयोग, अर्थात आयुर्वेदा इनोव्हेशन फॉर ग्लोबल हेल्थ. आज संपूर्ण विश्वापुढील विविध आरोग्य समस्यांसाठी आयुर्वेदातील ज्ञान, सिद्धांत आणि कल्पना नाविन्यपूर्ण ठरत आहेत. आयुर्वेदातील ज्ञान हे मानवजातीपुढे उभ्या ठाकलेल्या असंसर्गिक आजार, प्रतिजैविकांच्या मर्यादा, हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आरोग्य समस्या, वृद्धांच्या वाढत्या समस्या, मानसिक अनारोग्य, चुकीच्या आहारामुळे आणि जीवनपद्धतीमुळे निर्माण झालेल्या समस्या अशा अनेक आव्हानांवर यशस्वी मात करू शकते.
मराठीतल्या ज्येष्ठ लेखिका आणि समीक्षक प्राध्यापिका डॉ वीणा देव यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 75 वर्षांच्या होत्या. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. वीणा देव या ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि लेखक गोनी दांडेकर यांच्या कन्या तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिव देहावर काल रात्री पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातल्या शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी मराठी विभाग प्रमुख म्हणून काम केलं. मराठी कथा, कादंबऱ्यांची नाट्यरूप या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएचडी ही पदवी मिळाली. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले असून या संदर्भातली त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. कधी कधी, परतोनी पाहे, स्त्रीरंग, विभ्रम हे त्यांचे लेखसंग्रह वाचकप्रिय आहेत. त्यांनी गोनी दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या आशक मस्त फकीर या व्यक्तिचित्राला महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्धची मर्यादित षटकांची मालिका 2-1 जिंकली आहे. अहमदाबाद इथं झालेल्या कालच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर 6 खेळाडू राखून विजय मिळवला. न्यूझीलंडनं दिलेलं 233 धावांचं लक्ष्य भारतीय संघानं 4 खेळाडू गमावत 43व्या षटकातच पूर्ण केलं. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या 288 मतदारसंघात 7,995 उमेदवारांचं 10,905 अर्ज दाखल. आज होणार छाननी. अखेरच्या दिवशी शक्तीप्रदर्शन करत दिग्गज उमेदवारांचे अर्ज दाखल. उमेदवारी न मिळाल्यांची कुठे बंडखोरी तर कुठे नाराजी. धनत्रयोदशी सर्वत्र उत्साहात साजरी. आरोग्याशी संबंधित विविध विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. ज्येष्ठ लेखिका समीक्षक प्राध्यापिका डॉ वीणा देव यांचं पुण्यात अल्पशा आजारानं निधन. आणि महिला क्रिकेटमध्ये न्यूझीलंड विरुद्धची मर्यादित षटकांची 3 सामन्यांची मालिका भारतानं 2-1 जिंकली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.